इफिसकरास पत्र अध्याय 3। याकरिता मी पॉल तुम्हा विदेशी लोकांसाठी ख्रिस्त येशूचा बंदीवान आहे। देवाची जी कृपा तुम्हासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेलच, म्हणजे प्रकटीकरणाच्या द्वारे जे कूच मला कळविले गेले त्याविषयी मी थोडक्यात वर लिहिले आहे। ते वाचून ख्रिस्ताच्या कुजाचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हाला समजेल। हे जे कूच आता त्याच्या पवित्र प्रेषितास व संदेश त्यास आत्म्याने प्रकट झाले आहे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संतानास कळविले नव्हते। ते हे की विदेशी लोक ख्रिस्त येशूच्या ठाई सुवार्तेच्या योगाने वतन बंधू एक शरीर व वचनाचे सहभागी आहे। देवाचे जे कृपादान त्याच्या सामर्थ्याच्या करणीने मला प्राप्त झाले तेणे करून मी त्या सुवार्तेचा सेवक झालो। सर्व पवित्र जनातील मी जो लहानाहून लहान त्या मजवर ही कृपा अशी झाली की मी ख्रिस्ताच्या अगाध संपत्तीची सुवार्ता विदेशी लोकांस सांगावी। आणि ज्याने सर्व उत्पन्न केले त्या देवाच्या ठाई जे कूज युगादी कालापासून गुप्त राहिले आहे त्याची व्यवस्था काय हे सर्वांस प्रकाशित करावे। यासाठी की जो युगादी कालाचा संकल्प त्याने आपल्या प्रभू ख्रिस्त येशू मध्ये केला त्याप्रमाणे देवाचे बहुविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी यास मंडळीच्या द्वारे आता कळावे। त्या प्रभूच्या ठाई आपल्याला त्याचवरील विश्वासाने धैर्य व निर्भयपणे प्रवेश ही मिळाली आहेत। यास्तव मी विनंती करीतो की तुम्हासाठी जे क्लेश मला होतात त्यांच्यामुळे तुम्ही खचू नये, ते तुम्हास भूषणावह आहेत। याकरिता स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी कुडघे टेकून अशी विनंती करीतो, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे। ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा, यासाठी की तुम्ही प्रतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी लांबी खोली व उंची किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे। आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करीतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार करावयास जो शक्तिमान आहे त्याला पिढ्यानपिढ्या मंडळीत व ख्रिस्त येशूमध्ये युगानुयुग गौरव असो। आमेन।